सलग दुसरा अंदा भारत आणि मारला शिक्का आपल्या बेस्ट मराठी शोवर आणि बेस्ट मराठी आरजेवर म्हणजेच मॉर्निंग नंबर वन संग्राम बरोबर संग्राम बरोबर
सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम वर. नमस्कार, मी आहे संग्राम आणि माझ्या बरोबर आहे अभिजित देशमुख, जो चाललाय रिओ ऑलिम्पिक्सला. ही इज अ सॉफ्टवेअर इंजिनियर असतो तू?
येस,
सिनेक्रॉन मध्ये काम करतो. आणि मला हे सांग, तू रिओ ऑलिम्पिक्सच्या टेनिसच्या सगळ्या प्लेयर्सची काळजी घेण्यासाठी तिथे चाललायस, तर हे काय, इज इट अ व्हॉलंटियर वर्क?
येस, अ व्हॉलंटियर वर्क. आणि त्यासाठी मी 2014 मध्ये अप्लाय केलं होतं.
बापरे,
हो, एक फार मोठी प्रोसेस आहे. यू हॅव टू, आणि अशा मोठ्या गोष्टी करायला प्लॅनिंग फार इम्पॉर्टंट
असतात.
एक फार मोठा ऍप्लिकेशन होतं आणि माझं सगळं विचारलं लहानपणापासून, काय काय केलंय स्पोर्ट्स मध्ये, कुठले स्पोर्ट्स खेळले आहे, तुला किती स्पोर्ट्सची नॉलेज आहे. मी स्पोर्ट्स सुद्धा बरेच खेळलेलो आहे, टेनिस, फुटबॉल, कराटे सुद्धा मी केलेले आहे. त्यामुळे माझा एक एक्सपिरियन्स असणारच, मला हे यु नो काउंट विल बी टेकन इन टू कन्सिडरेशन, मला असं ठाऊकच होतं. तर अप्लाय केलं आणि आय गेस त्यांना माझं प्रोफाईल आवडलं असेल म्हणून त्यांनी मला नेक्स्ट राऊंड साठी सिलेक्ट केलं. माझा ऑनलाईन इंटरव्ह्यू झाला होता आणि इट वॉज अ व्हेरी व्हेरी यु नो नाईस इंटरव्ह्यू. त्यांनी सगळं टेक्निकलिटीज विचारली मला. दे वर बेसिकली फोकस ऑन की मला
टेनिस मधला बॉल कुठल्या रंगाचा असतो.
येस, ऑफकोर्स, बॉल पासून त्याचा वेट किती आहे, एरिया किती असतो. आणि मी सांगितलं होतं की मी विम्बल्डनला सुद्धा गेलो आहे, तर मी त्याच्यावर माझा आर्टिकल सुद्धा
लिहिला होता.
येस, मी 2011 मध्ये, आणि मी तिथं नोवाक जोकोविचला सेंटर कोर्ट मध्ये पाहिलाय. विम्बल्डन एक फारच मोठं जग आहे. 11 तास रांगेत उभं राहून मी सेंटर कोर्टचं तिकीट शेवटी काढलं होतं. आणि इट इज लाईक क्लाइम्बिंग अ माउंट एव्हरेस्ट.
इट्स अ पिलग्रिमेज फॉर हार्ड कोर स्पोर्ट्स अँड टेनिस लव्हर्स
स्पेशली. तर आफ्टर खूप प्रश्न विचारले मला आणि आय थिंक त्यानंतर त्यांना वाटलं की ओके, अभिजित आय थिंक इज सूट फॉर ऑलिम्पिक्स. आणि जेव्हा मला नोव्हेंबर 2015 मध्ये कळालं की आय हॅव बीन सिलेक्टेड एज अ व्हॉलंटियर
वर्षभरानंतर.
हो, वर्षभरानंतर. आणि देन मला त्यांनी कन्फर्मेशन एप्रिल 2016 मध्ये सांगितलं की आय बी पार्ट ऑफ फील्ड ऑफ प्ले. द फील्ड ऑफ प्ले इट इज लाईक जन्नत फॉर ऑल द व्हॉलंटियर्स.
आम्हाला माहित नाहीये फील्ड ऑफ प्ले म्हणजे काय. दॅट्स व्हॉट वील फाइंड आउट इन जस्ट अ बिट. माझ्या बरोबर आहे अभिजित देशमुख, जो चाललाय रिओ ऑलिम्पिक्सला. मी आहे संग्राम, 93.5 रेड एफ एम. बस जाते रहो.